श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 16व्या अध्यायाचा दुसरा श्लोक काल आपण सुरू केला होता, त्याच्यामध्ये दैवी संपत्तीचे जे ॲट्रिब्यूट्स आहे, दैवी संपत्तीचे जे गुण आहेत, त्याबद्दलची चर्चा सुरू होती। पहिल्या श्लोकामध्ये 9 गुण लिहून झाले होते आणि दुसऱ्या श्लोकामध्ये सत्य, अहिंसा, अक्रोध, त्याग, शांती, अपैशून्य, दया इथपर्यंतचे पद आपण घेतलेले होते। आजच्या भागामध्ये अलोलुपत्व, मार्दव आणि ह्रीरचापलम या पदांचं आपण विवेचन निरूपण घेणार आहोत। काल फार सुंदर अपैशून्याचे लक्षण सांगितले होते। अपैशून्याचे लक्षणं अर्जुना हे पुढे जाणं मोक्ष मार्गीचे सुखासन मुक्षु हे, ज्यांच्यामध्ये अपैशून्य असते तेच पुढे मुमुक्षु होऊ शकतात, त्यांनाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो। अपैशून्य म्हणजे काय, तर जो वाईट वागत असेल त्याच्यासोबतसुद्धा आपण चांगलंच वागावं। त्याचप्रमाणे दुखिताचे शिणणे, हिरता सकवणपणे, उत्तम अधम नेणे विवंचू गा। एखादा दुःखी असेल तर विचार करू नये की तो चांगला आहे की वाईट आहे, त्याच्या दुःखाच्या वेळी त्याच्या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला त्याच्याबद्दल कळवळा उत्पन्न झालाच पाहिजे। आता आजच्या भागाची सुरुवात करू आणि आज आपण दुसरा श्लोक संपवू। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तैसे ऐहिकीचे स्वर्गीचे भोग पायिक जालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माजी बहुवे काय कौतुकी जीवनो हे विषयाभिलाखी अलोलुप्त्वदशा ठाऊकी जाणते हे। आता माशिया जैसे मोहळ जळचरा जेवी जळ का पक्षिया अंतराळ मोकळे हे। ना तरी बाळको देशे मातेचे स्नेह जैसे का वसंतीचा नाशे मौमलया निळू। डोळ्या प्रियाची भेटी कापिलिया कुर्मीची दिठी तैसी भूतमात्री राहाटी मवाळते। त्याप्रमाणे इहलोकीचे आणि स्वर्गातले किंवा इहपरलोकीचे जे भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे ज्यास मनातून आवडत नाही, अजिबात भोगांची इच्छा नसते। फार काय सांगावे, सहज कौतुकाने देखील जीव विषयांची इच्छा करीत नाही। अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था ती ही आहे। अनासक्तता म्हणजे अलोलुप्त्व दशा। आता मधमाशांना जसे मोहळ सुक्कर वाटते, मधमाशा येतात ना त्या मोहळावर, त्या पोळावर येऊन बसतात, किंवा जलचरांना जल जसे सुखकर असते, म्हशीला आपण पाण्यात बसलेली पाहतो, अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते, अथवा आईचे लेकरावरचे प्रेम जसे हळुवार असते, किंवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा जेव्हा आपल्याला स्पर्श करतो तेव्हा तो अत्यंत मऊ असा वाटतो, मृदू वाटतो। डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते, अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिलांना जशी सुखकर असते, अगदी त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या ठिकाणी जे वागणे ते मऊ आणि सुखकर असते। अलोलुप्त्व अलोलुप्त्व दशेचे वर्णन सुरू आहे। स्पर्शे अति मृदू मुखी घेता सुस्वादू घ्राणासी सुगंधू जाळू अंगे
तो आवडे ते वळा घेता, भलते या विरुद्ध जरी न होता तरी उपमे येता का पूरकी। परी महाभूते पोटी वाहे तेवीची परमाणु माजी सामाये, या विश्वानुसार होये गगन जैसे। काय सांगो ऐसे जिणे जे जगाचे नी जीवे प्राणी, तया नाव म्हणे मार्दव मी। आता पराजय राजा जैसा कदर्थी जे लाजा, कामानिया निस्तेजा निकृष्टास्तव।
स्पर्शाला अति मऊ, तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला चांगला सुगंध देणारा आणि अंगाने स्वच्छ असलेला तो वाटेल तेवढा असा पदार्थ घेतला असता कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या मार्दवाच्या उपमेला आला असता। जसे आकाश आपल्या पोटामध्ये वायू इत्यादी महाभूतांना धारण करते, परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणूमध्ये मावले जाते। परमाणूमध्ये सुद्धा स्पेस असतंच आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते। फार काय सांगू, असे जे जगाच्या जीवा प्राण्याकरिता जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले। मार्दव पदाचं इथे विश्लेषण करण्यात आलं। आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने अत्यंत कष्टी होतो, किंवा एखादा मानी पुरुष हीन दशेमुळे लाजेने निस्तेज होतो, अथवा अंत्यजाच्या घराला जर सहज चुकून संन्यासी आला आणि हे चांडाळाचे घर आहे असे त्याला कळले, तर मग त्या उत्तम पुरुषाला लाज वाटत असते।
नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमा तया। क्षत्रियारणी पळोणी जाणे ते कोण साहे लाजीरवाणे, का वैधव्ये पाचारणे महासतीये ते। रूपसा उदयले कुष्ट संभाविता कुटीचे बोट, तया लाजा प्राण संकट होय जैसे। तैसे औट हातपणे जे शव होनी जिणे, उपजो उपजो मरणे नावा नावा। तिये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे, वो तीव होनी असे ते लाजीरवाणे।
अंत्यजाच्या घराला जर सहज चुकून एखादा संन्यासी आला आणि हे चांडाळाचे घर आहे असे त्याला कळले, तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लज्जा प्राप्त होते, क्षत्रियाने रणामधून पळून जाणे हे लाजीरवाणे, खरं तर हे लाजीरवाणे कृत्य आहे, हे कोणता क्षत्रिय सहन करू शकेल? एखाद्या क्षत्रियावर आळ घातला की तू युद्धाला पाठ दाखवून गेलास तर त्याला ते मरणाहून वाईट आहे। अथवा महापतिव्रतेला वैधव्य दाखविणाऱ्या नावाने हाका मारणे हे कसे सहन होईल? रूपवानाला जर कोड फुटले, अथवा संभावित पुरुषाला म्हणजे जंटलमॅन ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावर जर आळ आला, करप्शनचा डाग लागला, तर त्या लाजेने त्यांना जसे प्राणावर बेतते आणि संकट आल्यासारखे होते, त्याप्रमाणे साडेतीन हात जे शरीर आहे ना आपलं, ते शरीरच मी आहे असे समजून प्रेतासारखे वागणे आणि वारंवार जन्मास येऊन मरणे ही त्याला वाईट वाटत असते। तिये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे, ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणे। तैसे आऊट हातपणे म्हणजे साडेतीन हाताचं शरीर, आऊट हातपणे जे शव होऊनी जिणे, औटहातपणे जर आत्मत्यातून काढला तर मग शवच आहे ना, आपण तर शरीर नाही आहे, ते शरीर एक शव आहे. आता त्यालाच जर मी म्हटलं की हे माझं मीच आहे, हे शरीरच मीच आहे, तर माऊली काय म्हणतात, उपजो उपजो मरणे नावा नावा. आणि यामुळेच आपल्याला वारंवार पुनरपि जननम पुनरपि मरणम या परंपरेत फसावं लागतं, आणि म्हणून आपण परत परत जन्म घेतो आणि मरतो आणि परत जन्माला येतो. आपल्याला कळतच नाही की हे शरीर म्हणजे आपण नाही. हे बहू असो देहपणे नावा रूपासी येणे नाही लाजीर वाणे याहुनी ऐसे सिया वकळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाज पै निर्मळा निसुगा गोड आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया तैसी प्राण जय कर्मेंद्रिया खुंटे गती की मावळलिया दिन करू सरे किरणांचा पसरू तैसा मनोजय प्रचारू बुद्धींद्रियांचा एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे ते अचापल्य वर्मे येणे होय. हे फार बोलणे पुरे, आपण देहच आहोत अशी समजूत ठेवून नाम आणि रूप यांचा अंगीकार करणे याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट दुसरी नाही. म्हणजे हे नाव आणि हे रूप एवढंच मी आहे, मी एवढाच मर्यादित आहे असं समजणे यासारखं दुसरं लाजीरवाणं काय होऊ शकते, अशी ती दुर्दशा होते. म्हणून ते शरीराची शिसारी घेतात, जड देहाशी तादात्म्य करून त्यांना राहण्याची लाज समजूतदार पुरुषास असते, पण निर्लज्ज पुरुष त्याला याच्याशी काय धरणं. निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहणे बरे वाटते आणि तो असे समजतो की मी ही शरीरच आहे. आता कळसूत्री बाहुली नाचविणारी दोरी तुटली म्हणजे त्या बाहुलीची हालचाल जशी बंद पडते त्याप्रमाणे प्राणांच्या जयाने कर्मेंद्रियाचे व्यापार बंद पडतात. अथवा सूर्य मावळल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो त्याप्रमाणे मन जिंकले असता कर्मेंद्रियाचे व्यापार बंद पडतात. याप्रमाणे मन आणि प्राण यांचे नियमन केले म्हणजे दहाही इंद्रिय पंगू होतात. अचापल्य जे म्हणतात ना ते या वर्माने कळून येते. मन आणि प्राण दोघांवर नियमन करणे, दोघांचीही नियमन करणे, नियमन म्हणजे रेग्युलेट करणे, त्यांना कंट्रोल करणे, इरॅडिकेट करणे असं नाही, त्यांना रेग्युलेट करणे, त्यांना चांगल्या गोष्टीची आवड लावणे आणि चांगल्या गोष्टीच्या ठिकाणी त्यांना रत करणे असा हा दुसरा श्लोक होता ज्याच्यामध्ये आपण अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अपैशून्य दया अलोलुप्त्व मार्दव आणि रीरचापलम जे आत्ताच आपण ऐकलं अचापल्यता, यालाच अचापल्यता हे म्हणतात. तर अचापल्य हा एक प्रकार पण आपण ऐकला म्हणजे प्राण आणि इंद्रिय यांचे नियमन, मन आणि प्राण, मनाचे नियमन ज्याला शम म्हणतात, इंद्रियांचे नियमन त्याला दम म्हणतात, पण प्राणाचे सुद्धा नियमन आवश्यक आहे. प्राणाला रेग्युलेट करण्यासाठीच प्राणायाम सांगण्यात येतो. प्राणायाम अष्टांग योगाचीच एक क्रिया आहे ज्याच्याने प्राणसुद्धा नियमित होतात. प्राण म्हणजे प्राणवायू, अपानवायू या वायूंचं रेग्युलेशन निरंतर प्राणायामाने दररोज प्राणायाम करून याला रेग्युलेट करता येतं. कारण हे प्राण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वायू या शरीरामध्ये जे असतात त्याच्या माध्यमातून हे शरीर संतुलित होते, इंद्रिय संतुलित होतात. आणि इंद्रियांना रेग्युलेट करणे म्हणजे दम आणि मनाला रेग्युलेट करणे म्हणजे शम. तर अशा प्रकारे प्राण मन इंद्रिये यांना नियमित केल्याने आपल्या अंगी जास्तीत जास्त दैवी संपत्तीचे गुण येतात. या दुसऱ्या श्लोकाच्या आधी ज्यावेळी आपण पहिला श्लोक घेतला होता, हे 26 गुण आहेत बरं, 26 एलिमेंट्स आहेत दैवी संपत्तीचे. तर पहिली दैवी संपत्ती अभय, दुसरी सत्वशुद्धी, तिसरी ज्ञान योग व्यवस्थित, ज्ञान योग व्यवस्थिती, त्यानंतर दान, दानानंतर दम, आता सांगितलं इंद्रियांचं नियमन म्हणजे दम, त्यानंतर यज्ञ, यज्ञ तप हेच असायचे पूर्वीचे साधनं. यज्ञ म्हणजे आपल्या हिश्यात आलेले कर्म करणे, आजच्या भाषेत जर आपण परिभाषित केलं तर आपल्या हिश्याला आलेले कर्म, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या दैवाप्रमाणे आपल्याला प्राप्त झालेले कर्म ते करणे म्हणजे यज्ञ करणे. पूर्वीच्या काळी प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञ केला जायचा, पण आजच्या युगामध्ये आपण सोपी भाषा अशी करू शकतो की एखाद्याला शिक्षकाची नोकरी मिळाली असेल तर शिक्षकाचं काम उत्तमपणे करणे म्हणजे तो यज्ञ करणे. एखादा सायंटिस्ट असेल, त्यांनी आपले सायंटिस्टचे काम उत्तम प्रकारे केले तर तो यज्ञच. एखादा डॉक्टर असेल, रोग्यांची सेवा उत्तम प्रकारे करत असेल तर तो यज्ञ, अशा प्रकारचा तो यज्ञ. त्यानंतर तप आणि आर्जव, हे 9 गुण आपण आधीच्या भागात पाहिले होते. आणि त्यानंतरचे आता काही गुण आपण पाहिले, अहिंसा, सत्य, क्रोध, त्याग, हे सगळे. तर अशा प्रकारे यानंतर आणखीन 6 गुण उरलेले आहेत जे आपण उद्याच्या भागात घेऊ, ज्याच्यामध्ये तेज, क्षमा, धैर्य, शुचित्व, शौच ज्याला म्हणतो शुचित्व, किंवा अद्रोह, अमानित्व, हे जे गुण आहेत हे दैवी संपत्तीत जन्मलेल्या माणसाच्या अंगी असतात. आणि त्यानंतर 6 गुणाचीच एक आपली आसुरी संपत्ती येईल आणि आपल्याला लक्षात येईल की 26 गुणांची दैवी संपत्ती कुठे आणि फक्त 6 गुणांची आसुरी संपत्ती कुठे. पण त्या 6 गुणांमध्येच इतकी ताकद आहे, इतका मोठा एवढं सामर्थ्य आहे की ते माणसाला सरळ नरकापर्यंत नेऊ शकते. तर माणसाला सरळ नरकापर्यंत नेण्याची योग्यता त्या आसुरी संपत्तीमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी आसुरी संपत्तीचा स्पर्शही आपल्याला होऊ देऊ नये. मंडळी, हे जे 26 गुण आहे, पदोपदी नुसतं ऐकून सोडू नका. पदोपदी हा विचार करा की आपल्या अंगी यापैकी किती गुण, त्यांचा प्रादुर्भाव आपल्या अंगी कुठे आहे, किती गुणांचा प्रादुर्भाव आपल्या अंगी आहे आणि कोणत्या कोणत्या एरियामध्ये आपल्याला आणखीन इम्प्रूव्हमेंट करण्याचा स्कोप आहे आणि आपल्याला कोणत्या कोणत्या एरियामध्ये स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. हे आपलं स्वतःचं मूल्यांकन करण्याचा हा अध्याय आहे. हे कोणाची तुलना कोणाशी करायची नाही आहे, स्वतःचीच तुलना स्वतः करायची आहे की यापैकी माझ्या अंगी काय काय आहे. तर हा असा अध्याय उद्या पण आपण सुरू ठेवूया. आज आपण इथे थांबणार, कारण पुढला श्लोक जर घेतला तर मग तो खूप लांबवर जाईल. म्हणून आज आपण इथे विश्रांती घेऊ आणि उद्या परत 3 श्लोकापासून आपल्या निरूपणाची सुरुवात करू.
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.